आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पोलीस विभागाने नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे दोषसिद्धी वाढवावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। पूर्व मौसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यास शासन तत्पर। गडचिरोली जिल्ह्यात पोलीस चकमकीत 4 जहाल नक्षलवादी ठार। आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरूप पोलिसांची संख्या ठेवली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं। गृह विभागामार्फत नव्यानं 40,000 पोलिसांची भरती केली आहे। यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचं ते म्हणाले। सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं बांधण्यात आलेल्या 3 इमारतींचं उद्घाटन आणि निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते। प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत असून सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यात महाराष्ट्र पोलीस देशात अव्वल असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। यावेळी बोलताना ते म्हणाले,
कायद्याचा जो काही एक भीती ही तेव्हाच राहील ज्यावेळी अशा गतीनं लोकांना शिक्षा होईल। आज जर लोकांना हे माहिती असेल की आपण आज गुन्हा केला तर झाली शिक्षा, तर झाली नाही तर मरतपर्यंत खटला चालतो, तर दुसरा गुन्हा करण्याकरता मग त्यांना मला असं वाटतं की कुठली भीती उरत नाही। आणि म्हणून त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता हा बदल झालेला आहे। विशेषतः रेट ऑफ कन्व्हिक्शनमध्येही आता महाराष्ट्राने खूप चांगली भरारी घेतली आहे। आपण 9% खाली गेलो होतो, आता 50% आपण आलेलो आहोत, पण अजूनही सॅटिस्फॅक्शन नाही आहे। आपल्याला 70-75% रेट ऑफ कन्व्हिक्शन न्यायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे।
पूर्व मोसमी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील आणि त्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार तत्पर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते काल कोल्हापूर इथं माध्यमांशी बोलत होते। जिल्ह्यातील इचलकरंजी शहराच्या विकासाच्या योजनांसाठी सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचं शासनाचं धोरण असून शहराच्या विकासासाठी मदत करण्याचं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं। त्यांच्या हस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं। पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी दिली। दरम्यान वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या 2 आरोपींना पोलिसांनी काल अटक केली। न्यायालयानं या दोघांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सहकार चळवळ टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक सहकार्य करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेचा अमृत महोत्सवी वर्ष सोहळा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। कोणत्याही योजनेसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं। जिल्ह्यातील कळलम्मावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल असंही पवार म्हणाले। पंतप्रधानांच्या आदिवासी न्याय महामोहिमेअंतर्गत राज्यातल्या काही अत्यंत दुर्गम आदिवासी भागात 38 नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे। वंचित भागातील मुलं आणि गर्भवती महिलांसाठी पोषण आणि आरोग्य सेवेची उपलब्धता वाढवणं हे उपक्रमाचं उद्दिष्ट आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। यानिमित्तानं नाशिक, पुणे आणि नागपूर इथं विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। 25-31 मे दरम्यान हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे। जालना शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी शासन सहकार्य करणार असल्याची ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। शेतीच्या बांधावरील पारंपरिक अरुंद शेत रस्ते 12 फूट रुंद करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहा। याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. शेत रस्त्याची आवश्यकता तपासावी, शेजारच्या भूधारकाच्या वहिवाटीच्या हक्कांचा, त्यांच्या अडचणी अपेक्षांचा विचार करावा, रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी यांत्रिकीकरणानुसार निर्णय घ्यावा, अनावश्यक रुंदीकरण करू नये अशा सूचना महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ काल बुलढाणा जिल्ह्यातील लोणार परिसरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जाधव यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जाधव म्हणाले,
या जवानांनी जे काही शौर्य दाखवलं त्यांचा सन्मान करण्यासाठी भारत मातेची प्रतिमा घेऊन आणि सर्व या परिसरातील जे काही सीमेवर लढणारे सैनिक होते त्या सगळ्या सैनिकांचा सन्मान करून तिरंगा रॅली आपल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवर या ठिकाणी काढण्यात आली आणि मोठ्या जल्लोषामध्ये या रॅलीचं समारोप करण्यात आलेला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथंही माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये योग अभ्यास शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित या दोन दिवसाच्या शिबिराचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते काल करण्यात आलं. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या 43व्या लढाऊ वैमानिकांच्या तुकडीसह एव्हिएशन प्रशिक्षकांच्या 42व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा काल पार पडला. या वैमानिक प्रशिक्षकांच्या तुकडीनं दिमागदार संचलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. आर्मी एव्हिएशन कोरचे महासंचालक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात काल नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत 4 जहाल नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील बिनागुंडा इथून ताब्यात घेतलेल्या 2 नक्षलींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून महिला बालकं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी केली आहे. गोरे यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं विविध विषयांबाबत काल आढावा बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. दीवच्या घोगला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कालही चमकदार कामगिरी केली. मुंबईच्या वैभव काळेनं पारंपरिक पेंचक सिलट प्रकारात सुवर्ण रौप्य आणि कांस्य अशी तिरंगी पदकं जिंकत कालचा दिवस गाजवला. कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत 5 सुवर्ण 4 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकंदर 18 पदकं जिंकून महाराष्ट्राचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ इथं झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं काल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा 42 धावांनी पराभव केला. आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर जयपूर इथं होणार आहे. दोन्ही संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडले असल्यानं या सामन्याच्या प्लेऑफच्या शर्यतीवर कोणताही परिणाम होणार नाही. पाऊस. राज्याच्या विविध भागात कालही जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. कोयना कृष्णा विण्णासह इतर सर्वच नदीच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असून राजाराम बंधाऱ्यावर पाणी आलं आहे त्यामुळे तिथली वाहतूक बंद करण्यात आली आहे. भोगावती नदी देखील तुडुंब भरली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस दोन दिवसात केरळमध्ये दाखल होण्यास अनुकूल वातावरण तयार झालं असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण आणि मध्य पूर्व भागावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणात बहुतांश भागात तर मध्य महाराष्ट्रात काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भातही काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पोलीस विभागानं नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे दोषसिद्धी वाढवावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पूर्व मोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यास शासन तत्पर. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस चकमकीत 4 जहाल नक्षलवादी ठार. आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.